श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. गोडीच्या गोडीबद्दल काल गोड अशी 41वी ओवी घेऊन झाली. गोडी आपुली गोडी घेता काय नमाये तोंडी, आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे, अशा संदर्भाची ती ओवी काल घेऊन झाली. आज आपण 42व्या ओवीकडे वळत आहोत. आज 42वी ओवी सुरू करूया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. सखया तुझे नी उद्देशे भेटावया जीव उल्हासे की सिद्ध भेटी विसकुसे ऐशिया बिहे. सखया तुझे नी उद्देशे हे मित्रा चांगदेवा भेटावया जीव उल्हासे, तुला भेटण्यासाठी माझा जीव उल्हासित आणि आनंदित झाला आहे. की सिद्ध भेटी विसकुसे ऐशिया बी हे, पण आत्मरूपाने भेटण्यात जी सिद्धी आहे ती केवळ देहाची भेट होण्यामध्ये विस्कटून किंवा बिघडून जाईल अशी भीती वाटते. की सिद्ध भेटी विसकुसे ऐशिया बी, तर जी सिद्धी आहे या आत्मरूपाने भेटण्यात, देहरूपाने जर भेटायला गेलो तर ती बिघडून जाईल. म्हणून असं लांबून लांबून पत्राचारानेच आपण भेटू हेच जास्त योग्य आहे. आणि हे असं झाल्यामुळे कदाचित चांगदेवांना हे जाणवलं की किती थोर योगी असावा, योगी पावन मनाचा, साहे अपराध जनांचा, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईचा जो अभंग आहे तो अत्यंत युक्तिसंगत आणि त्या परिस्थितीशी निगडीत आहे. कारण इतका सुंदर उपदेश आहे हा की मित्रा चांगदेवा तुला भेटण्यासाठी माझा जीव उल्हासित आनंदित झाला आहे. पण भीती वाटते की जर देहरूपाने तुला भेटलो तर आपली ही आत्मरूपाने जे भेट होण्यामध्ये आनंद आहे तो आनंद विस्कटून जाईल किंवा बिघडून जाईल. माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाला सांगत आहे की तुला भेटण्यासाठी माझा जीव खूप आनंदित होत आहे, उल्लसित होत आहे. या ठिकाणी सखया किंवा सख्या म्हणत आहे, सखया तुझे नि उद्देश. आणि आपलेही ज्याच्याशी सख्य जमते त्यालाच भेटताना आनंद होतो. आपला एखादा जीवलग मित्र, कॉलेजचा ग्रॅज्युएशनच्या दिवसातला हॉस्टेलचा मित्र किंवा लहानपणीचा शाळेतला मित्र भेटल्यानंतर आनंद होतो. तथापि सामान्य जनांची ही अशी भेट दोन देहांची किंवा दोन देहांनीच होत असते. आणि दोन प्रेमळ मित्रांची भेट होताना त्यांना आनंद होतो खरा, पण हा आनंद अखंड टिकणारा नसतो. कारण जोपर्यंत ते बसलेले आहेत तोपर्यंत ते गाठ भेट होते, नंतर तू तुझ्या रस्त्याने मी माझ्या रस्त्याने. एखाद्या लग्नात किंवा रिसेप्शनमध्ये आपण भेटतो आणि थोड्या वेळासाठी भेट होते, बोलणं तर काहीच होत नाही कारण डीजेचा आवाज इतका जास्त असतो की तिथे काही कोणाशी बोलायला काही कारणच नाही. आणि जास्त सलगीत असेल तर मग अतिपरिचयात अवज्ञा, म्हणून अतिपरिचयाने तो पहिला प्रेमाचा ओलावा टिकत नाही. आणि असं पाहण्यात आलं की खूप जीवलग मित्र नंतर व्याही झालेत आणि कट्टर दुश्मन झालेत असंही पाहण्यात आलं. खूप जीवलग सलगीचे मित्र लहानपणापासून मोठे झालेले, मोठे झाल्यानंतर एकाची मुलगी दुसऱ्याचा मुलगा, त्यांना खूप आनंद झाला की आपण नुसतं मित्र नाही आपण व्याही झालो. आणि पाहता 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 2-3 वर्षामध्ये ते एकमेकांचे कट्टर दुश्मनसुद्धा झाले. असंही होत असते. म्हणून म्हणतात की अतिपरिचयात अवज्ञा, ती अवज्ञा होत असते जास्त परिचयामुळे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज चांगदेवांचा हा भेटीचा सोहळा हा दोन ज्ञानी यांच्या भेटीचा सोहळा आहे. आणि हे दोन ज्ञानी हे आत्मज्ञानी आहेत आणि हे प्रत्यक्ष न भेटता नुसत्या कागदावर चाललं आहे बरं का. एकाने दुसऱ्याला कोरा कागद पाठवला, दुसऱ्याने पहिल्याला 65 ओव्यांचं उत्तर पाठवलं. तर म्हणून सख्या म्हणताना माऊली ज्ञानेश्वर महाराज चांगदेव महाराजांना आपल्या आत्मस्वरूपाकडे पाहून म्हणत आहेत. आणि हे सख्य, हे प्रेम, हे स्नेह त्या आत्म्याविषयीचं आहे. त्यात दुसरी कुठलीच रिलेशनशिप नाही आहे. कोणी कोणाचा संबंधी नाही, कोणी कोणाचा नातलग नाही, कोणी कोणाचा बंधू नाही, कोणी कोणाचा शत्रू नाही. तर हे आत्म्याविषयीचे प्रेम, स्नेह किंवा सख्य आहे. आणि आत्म्याविषयीचे असल्यामुळे ते टिकून आहेत, ते अढळ, नित्य, अखंड आणि कायम टिकणारे आहेत असे हे प्रेम आहे. स्वरूपी पाहता बिंबी बिंब उमटे, मेघ श्याम दाटे बुंथी मनी. स्वरूपी पाहता बिंबी बिंब उमटे, बिंबी बिंब म्हणजे बिंब म्हणजे त्या परमात्म्याचं जे छोटंसं बिंब आत्म्याच्या रूपाने आपल्यात आहे ती बिंब. बिंबी बिंब उमटे, पण त्यासाठी स्वरूपात पाहावं लागेल, आरशात नाही. स्वस्वरूपात पाहिल्यानंतर अरे तूही बिंब नाही मीही बिंब, बिंबाला बिंब भेटते. मेघ श्याम दाटे बुंथी मनी, असा तो मेघ श्याम, तो परमात्मा, तो मनामध्ये दाटतो. आत्मस्वरूपाने आत्मस्वरूपाकडे हे पाहणे अशा पद्धतीचं असते. सखी प्रती सखी आदरे करी प्रश्न, जीव शिव पूर्ण कैसा दिशे. सखी प्रती सखी आदरे करी, एक सखी दुसऱ्या सखीला आदरपूर्वक प्रश्न करीत आहे, जीव शिव पूर्ण कैसा दिसे. जीव आणि शिव एका ब्रांचवर बसलेले दोन पक्षी, एका फांदीवर बसलेले दोन पक्षी. एक नुसताच बसलेला आहे आणि दुसरा उड्या मारतो आहे. तर जीव आणि शिव पूर्ण कैसे दिसे, ज्ञानेश्वर महाराज चांगदेव महाराजांना सख्य भावाने पाहताना जीव शिव भाव पूर्ण करून पाहत आहेत. म्हणजे तो जीव आत्मस्वरूपाप्रत गेलेला आहे, आत्म्यापासून भिन्न नाही आहे. जीव म्हणजे ही आत्म्याची एक इमेज आहे, आत्म्याचं प्रतिबिंब आहे. पण त्या प्रतिबिंबाचा मँडेट काय आहे जन्म घेण्यामागचं, की ते जीवरूपाचं प्रतिबिंब आपल्या मूळ रूपात मिळालं पाहिजे. त्या जीवाला कायमस्वरूपी ही आठवण राहिली पाहिजे की मी एक जीवन असून मी एक आत्मा आहे. आणि ती आठवण ठेवण्यासाठीच हा सत्संग आहे, ही ज्ञानेश्वरी आहे, ही 65 आहे. अनुभव खूण मी बोले साजणी, ज्ञानेश्वरांचा एक अभंग आहे. अनुभव खूण मी बोले ग साजणी, निरंजनी लेईले अंजनी. निरंजनी लेईले अंजनी, मी डोळ्यामध्ये ते निरंजन काजळ लावलेलं आहे. आणि हे कशावरून बोलते, अनुभव खूण मी बोले, ही अनुभवाची खूण आहे. आणि ही जर खूण पटेल तरच मग जीवाला शिवापर्यंत पोचण्याची योग्यता येईल. माऊली ज्ञानेश्वरांचे बोलणे म्हणजे ती तो त्यांचा आत्मानुभव असतो. कारण त्यांचं जेवढं साहित्य आहे ते स्वानुभवाच्या बैठकीतून निर्माण झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांचा स्वतःचा अनुभव आहे, नुसत्या थिअरिटिकल गप्पा नाही आहे. गुरुकृपेने त्यांना आलेले अनुभव हे चांगदेवांना ते सांगत आहे. हे अनुभव अमृताचे अनुभव आहेत. फार काय सांगावे, माऊली ज्ञानेश्वर महाराज त्यांना अनुभवाचे अमृत म्हणतात. म्हणून अमृतानुभव किंवा अनुभवामृत ते सुद्धा त्या नाथ संप्रदायातून आलेलं एक अमृत आहे. अशा या अमृतमयी वाक्याने चांगदेवांना जीवनमुक्त करणे अवघड नाही. कारण चांगदेवांची स्वतःची लेवल खूप मोठी आहे आणि त्यांना फक्त थोडासा धक्का पाहिजे. तर तो छोटासा धक्का माऊली ज्ञानेश्वर महाराज त्यांना देत आहेत. कारण या अमृताने चांगदेवांना जीवनमुक्त करणे हे शक्य आहे. हे स्वानुभवाचं अमृत आहे, त्यांच्या सद्गुरूंनी नाथ संप्रदायातून त्यांना दिलेलं आहे. आणि त्यांना माहीत आहे की चांगदेव हे मोस्ट डिझर्विंग कॅन्डिडेट आहे. मोस्ट डिझर्विंग तेच हे समजू शकतात. आणि म्हणून ते तिथे जे ज्या ठिकाणी ते अडकलेले आहे त्या ठिकाणून ते परत त्यांना काढत आहेत. बोध काय? तत्व त्वम असी, तत् त्वम असी हेच महावाक्य आहे. या महावाक्याचा बोध देऊन चांगदेव महाराजांना ब्रह्मज्ञानी करण्याचे काम त्यांनी आपल्या हाती गेलेले आहे. आणि माऊली हे काम करताना अत्यंत प्रेमाने आनंदाने त्यांना समजावून सांगत आहे. आणि हे प्रत्यक्ष भेट न घेता, कारण त्यासाठी ते म्हणतात की जर प्रत्यक्ष आपण भेटलो तर यात बिघाड होऊ शकते, हे विस्कटून जाईल. चांगदेवांचे मूळ स्वरूप स्वस्वरूपच आहे. ज्ञानदेवही त्याच स्थितीत राहून हा प्रेमळ संवाद साधित आहे. म्हणून सख्या तुझेनी उद्देशे भेटावया जीव उल्लासे, तुला भेटायला माझा जीव उल्लासित झालेला आहे, आनंदित होत आहे माझा जीव. की सिद्ध भेटी विस्कुशे ऐशिया भी, पण मला भीती आहे की ही सिद्ध भेट ही धुरुंधुरूनच चांगली आहे. जर फिजिकली आपण भेटलो तर मग याच्यामध्ये बिघाड होऊ शकतो. अर्जुनाने देवाला कितीतरी वेळा आपला सखा आपला मित्र असं म्हटलेलं आहे. 11व्या अध्यायात विश्वरूप दाखवण्याच्या आधी त्याच्या आधीपर्यंत तो श्रीकृष्णाला आपला सखा आपला मित्र आपला जीवलग असंच समजत होता. श्रीकृष्ण हा एक सुप्रीम पॉवर आहे हे त्यांना माहिती होतं अनुभवातून, तरी पण हे पटलेलं नव्हतं. नाही का? कळलं होतं पण वळलं नव्हतं, समजलं होतं पण उमजलं नव्हतं. म्हणून 11व्या अध्यायात ज्यावेळी विश्वरूप दाखवण्यात आलं आणि विश्वरूपाची जेव्हा भेट झाली अर्जुनाला, तेव्हा मात्र अर्जुनाला कळलं की या देवाच्या पायाजवळ उभं राहण्याची लायकी आपली नाही आहे. या देवाचा हा फार मोठा थोरपणा आहे की तो आपल्याला इतकं प्रेम देतोय आणि आपल्याशी सलगी करतोय आणि आपल्याशी बोलतोय, नाहीतर माझी तर योग्यता याच्या पायाजवळ उभं राहायची नाही आहे. आपला सखा मित्र समजतो तो. भगवद्गीतेमध्ये 11व्या अध्यायात यासंबंधी फार सुंदर एक श्लोक असतो. सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानं तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम, हे भगवान कृष्णा, विश्वरूपाच्या दर्शनापूर्वी तुझा हा महिमा न जाणणारा मी अजानता महिमानं तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी, प्रमादामुळे चुकीने माझ्या मस्तीमुळे आणि माझ्या मस्तीमुळे किंवा प्रेमामुळे तुला मित्र समजलो. सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम, आणि मित्र समजून तुच्छतापूर्वक हे कृष्ण हे यादव हे सखेती, तुला कृष्णा म्हटलं हे यादवा म्हटलं हे सख्या म्हटलं, तर हे इत्यादी अशा अशा प्रकारे तुला बोललो. आणि पुढे त्याला त्यांची खूप माफीसुद्धा मागितली. तर ही सलगी होती, हे प्रेम होतं. चांगदेव 65 सुद्धा सखया म्हणताना, सखया तुझे नि उद्देशे भेटाव या जीव उल्हासे, सखया म्हणताना माऊली ज्ञानेश्वर महाराज तशी चूक करत नाही आहे, कारण त्यांना हे माहिती आहे अर्जुनाचं सख्या म्हणणे आणि ज्ञानेश्वरांचं सख्या म्हणणे याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. अर्जुन आणि श्रीकृष्ण लहानपणापासून एकत्र मोठे झालेले होते, अत्यंत लहानपणापासून. जसं आपण आपल्या आजोळी किंवा मामाच्या गावाला जातो तसे मामाच्या गावाला जाऊया, तशा प्रकारचं त्यांचं लहानपण होतं. एकत्र खेळले होते, एकत्र बागडले होते, एका अंथरुणावर पांघरुणात झोपलेले होते, गमती जमती झाल्या होत्या. त्यामुळे एकत्र वाढल्यामुळे स्वस्वरूप वगैरे हे सगळं त्यांना माहिती नव्हतं अर्जुनाला तरी. पण इथे ज्ञानेश्वर हे चांगदेवांना कधी भेटलेलेच नाही आणि तरी सख्या म्हणत आहे. तर इथे सख्या म्हणण्याच्या मागचा हेतू फक्त त्या आत्मस्वरूपात ते पाहत आहेत हाच हेतू आहे. आणि आत्मस्वरूपामध्ये पाहत आहेत म्हणून ते चांगदेवांना सख्या म्हणत आहे, म्हणून चांगदेवांना आपल्यासारखे ते पाहत आहेत. आणि त्यामुळे आत्मरूपाने भेटण्यात जी सिद्धी आहे ती विस्कटून बिघडून जाण्याची भीती, कारण ही दोन देहांची भेट नसून आत्म्याची आत्मस्वरूपाशी होणारी भेट आहे. विश्वरूप दाखवेपर्यंत अर्जुन कृष्णाला सख्या समजत होता, मित्र समजत होता, त्याच्या रथाच्या धुरेवर सारथी म्हणून बसलेला होता. तिथपर्यंतही त्याला ज्ञान नव्हतं. हा काहीतरी सुपर पॉवर आहे हे माहिती होतं, पण तो परमात्मा आहे हे माहिती नव्हतं. पण माऊली म्हणतात की जर आपण प्रत्यक्ष भेटलो तर काय होईल की सिद्ध भेटी विस्कुसे ऐशिया बिहे. मला भीती अशी वाटत आहे की जर आपण प्रत्यक्ष भेटलो तर आपली ही आत्मस्वरूपाची भेट विस्कटू शकते. त्यामुळे आत्मरूपाने भेटण्यात जी सिद्धी आहे किंवा जो आनंद आहे ती विस्कटून बिघडून जाण्याची भीती नाही, कारण ही दोन देहांची भेट नसून आत्म्याची आत्मस्वरूपाशी होणारी भेट आहे. म्हणजे ही फिजिकल भेट नसून व्हर्च्युअल भेट आहे. तत् त्वम असी या महावाक्याचा उपदेश माऊली ज्ञानेश्वर महाराज मागील कितीतरी ओव्यांपासून चांगदेवांना देत आहे. हा ब्रह्मज्ञानाचा उपदेश करताना यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सहा, यचो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, मन वाणीसह थांबून जाते. मन हे वाणीसह, मग ती परापश्यंती मध्यमा वैखरी कुठली असेल तर तिथे मन सुद्धा थांबते आणि वाणी सुद्धा थांबते. आणि हे एक अप्रतिम असा हा अनुभव असतो. हा अनुभव वाणीने मनाने सांगण्याजोगा नाही. बुद्धी तर लांब राहिली, अहंकार तर खूप दूर गेला, पण सूक्ष्म तत्वावरती मन आणि वाणीपर्यंत सुद्धा हे जमत नाही. म्हणून सख्या तुझ्यासाठी भेटावया जीव उल्हासे, तुला भेटण्यासाठी माझा जीव सद्गदित झालेला आहे, आनंदित झालेला आहे, उल्हासित झालेला आहे. पण की सिद्ध भेटी विसकुशी ऐशिया बिहे, आता हे कसं कसं लिहिलं असेल आणि कसं त्या चांगदेवांपर्यंत पोचलं असेल आणि चांगदेवांना सुद्धा याचा मागच्या याच्या मागचा उपदेश, कारण हे सरळ सरळ आहे नाही, हे सगळे सगळे सूत्र आहे, हा सूत्रमय उपदेश चांगदेवांना कसा कळला असेल. चांगदेवांची पण योग्यता केवढी मोठी असेल की इतक्या अवघड डिफिकल्ट गोष्टी ज्या आता आपल्याला वाटतात त्या त्यांच्यापर्यंत कशा पोचल्या असतील, त्यांना कशा समजल्या असतील, कारण ज्ञानेश्वरांच्या 1400 वर्षापूर्वी त्यांचा जन्म झाला होता. त्या 1400 वर्षाचा त्यांना अनुभव होता, 1400 वर्षांचं आत्मज्ञान होतं, पण हा या 1400 वर्षाच्या कालखंडामध्ये विवेक प्रज्ञा यांचा विकास आणि त्याची विकासाची दर हे निरनिराळी राहिलेली असेल. आता आपण पाहतो बुद्धीचा विकास ज्या गतीने होत आहे ती तर फार तीव्र गती आहे. आताची जी लहान लेकरं आहेत, लहान पोरं आहेत, त्यांची बुद्धी फार कुशाग्र आहेत, त्या बुद्धीचा विकास फार तीव्र गतीने होत आहे. माझ्या वयाच्या आपल्या वयाच्या लोकांच्या बुद्धीचा विकास तितक्या तीव्र गतीने झालेला नाही आहे, आणि तेच 100 वर्षापूर्वीच्या लोकांच्या बुद्धीचा विकास तितका नव्हता जितका आपल्यात आमच्या तुमच्या बुद्धीचा आहे. तर त्यावेळी 1400 वर्षापूर्वी कसं झालं असेल आणि तरी चांगदेवांना हा बोध कसा कळला असेल, हा उपदेश त्यांना पुरेपूर कळला होता. म्हणून हे पत्र मिळता क्षणीच हे वाचल्यानंतर ताबडतोब त्यांनी यांची भेट घ्यायचं ठरवलं आणि म्हणून ते त्यानंतर तिथून ताबडतोब निघाले होते ज्ञानेश्वरांची भेट घेण्यासाठी आणि त्यांचा पूर्ण अनुग्रह प्राप्त करण्यासाठी। हे 42वी ओवी उद्याही आपण कंटिन्यू करू। आज इथे थांबण्यापूर्वी पुन्हा या ओवीचा उच्चार करू। सकया तुझे नी उद्देशे भेटावया जीव उल्हासे की सिद्ध भेटी विसकुसे ऐशिया बिहे। तर अशी ही 42वी ओवी ज्याच्यामध्ये चांगदेवांना सख्या म्हणून संबोधित केलेलं आहे, तर ही उद्यासुद्धा आपण कंटिन्यू करू। आज इथे विश्रांती घेऊया। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री
पंढरीनाथ महाराज की जय।